एकनाथ सदृश वृत्तौ तुकाराम सोहं योगरतं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवम्। परिचय आदि गोष्टींमध्ये देखील मी फार वेळ आपला खर्च करणार नाही। आज इथं सेवेकरता आलेले सद्भक्त सुधीर दातार आणि शैला दातार यांचं गायनाच्या क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव आहे, आपल्या सगळ्यांना ते माहीत आहे। सुधीर दातार हे गायनाचार्य भास्करबुवा बखले यांचे नातू आहेत। त्यांच्या घरामध्येच गाण्याची परंपरा आहे आणि रक्तामधून गाणं त्यांच्याकडे चालत आलेलं आहे। पुण्यामध्ये भारत गायन समाज, पूर्वीचं भास्कर संगीत विद्यालय आणि भारत गायन समाज ही संस्था ते चालवतात आणि साधारणपणे 40 वर्षांपासून ते पुणेकरांना गाण्यासाठी म्हणून प्रसिद्ध आहेत। मंतरलेल्या, चैत्रबनात, पुलकित गीते अशा प्रकारचे कार्यक्रम त्या काळात त्यांच्या तरुणपणात ते मोठ्या धडाडीने सादर करत असत। घरामध्येच गाणं असल्यामुळं आणि भास्करबुवांचे दिग्गज शिष्य मास्तर कृष्णराव बालगंधर्व यांचं त्यांच्या घरी येणं जाणं असल्यामुळं ते कधी गायला लागले हे कोणाला समजलं नाही। अशा करता मी म्हणतो आहे की ते जेव्हा प्रथम गायले तेव्हा त्यांच्या घरच्या मंडळींनाही धक्का बसला की हे इतकं चांगलं गातात, त्याचा मी साक्षी आहे। त्याचं कारण माझे ते मामे भाऊ आहेत, त्यांच्या घरामध्ये केवळ आम्ही जात असल्यामुळं अनेकदा आणि त्या घरात संगीत पाणी भरत असल्यामुळं अगदी लहानपणापासून मलाही आठवतं की मीही बालगंधर्वांचं गाणं त्यांच्या तिथं ऐकलेलं आहे, मास्तर कृष्णरावांचं ऐकलेलं आहे, छोटा गंधर्वांचं ऐकलेलं आहे, भीमसेन जोशींचं गाणं तिथं झालेलं मला माहीत आहे आणि आठवत आहे। शैला दातार यांचा देखील पुण्याला फार जवळून आणि जुना असा परिचय आहे। या सर्व मंडळींचा म्हणजे आता मी ज्यांचा उल्लेख केला त्यांचा कृपा हस्त, वरद हस्त या दोघांवरही आहे। भास्करबुवांच्या एकूण कलाकृतीचं जतन या आणि भास्करबुवांकडून आलेल्या गायकीचं डॉक्युमेंटेशन याच्यामध्ये देखील शैला दातारांनी खूप मोठं काम केलेलं आहे। त्या याच्यात त्यांना भीमसेन जोशी, मल्लिकार्जुन मनसूर, गजानबुवा जोशी, छोटा गंधर्व, माणिक वर्मा आणि अगणित अशा दिग्गजांची साथ लाभली। तसंच पुल देशपांडे, वपू काळे यांच्याही खूप घनिष्ठ संपर्कात शैला आली आणि सुधीर आणि शैला दातार हे दोघही गायनाला वाहून घेतलेले आणि नुसतं गाणं नव्हे ते गातात तर खरंच, पण गाण्याचं जे डॉक्युमेंटेशन आहे त्याच्यामध्येही खूप मोठं काम त्यांनी केलेलं आहे। मोठमोठ्या गायकांच्या गाण्याचं प्रिझर्वेशन, तबल्याला साथ करतायत त्यांचे जावई समीर पुणतांबेकर, हे गायनाला वाहून घेतलेले, वादनाला वाहून घेतलेले आहेत आणि तबल्यावर आणि हार्मोनियमवर जयंत साने आहेत। आपण प्रथम सुधीर दातारांकडून काही भक्ती संगीत ऐकणार आहोत आणि मग सद्भक्त शैला दातार गातील.
श्रीराम कृपया साधकांनी थोडं थोडं पुढे सरकून घ्यावं.
पहिल्यांदा मी भैरव रागामधली एक विशेष स्तुती पर एक चीज आहे ती म्हणतोय.
Ah, 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 ah.
दुख
Ah.
विषप्राशुनी जगता सया विधवा मोठे स्वामीजी मला एक गाणं नेहमी म्हणायला सांगायचे, इंद्रायणी काठी. तर ते त्यांच्या करता म्हणून मी आता मुद्दाहून गातोय. असं काय ना,
वैष्णव
नाचती वैष्णव नाचती वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे इंद्रायणी काळी इंद्रायणी काळी देवाची अळंगी देवाची अळंगी लागले समाधी ज्ञाने काजी ज्ञाने काजी इंद्रायणी काजी इंद्रायणी काजी इंद्रायणी मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे हो मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड मागे पुढे दाटे मागे पुढे दाटे ज्ञानाचा उजेड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड अंगणात झाड कैवल्याचे इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठ्ठला
इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी इंद्रायणी काकी सुंद्रायणी का।
बापू तुझं गाणं फार चांगलं झालं। माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे असे हे माझे मामे बंधू आहेत आणि अतिशय तडफदारपणाने गाण्यात प्रसिद्ध आहेत। अनेक अनेक गुरूंकडून त्यांनी विद्या ग्रहण केली आणि ती त्यांचे आजोबा पंडित गायनाचार्य भास्करबुवा बखले यांच्या सेवेकरता म्हणून वापरली। आजही ते जे काही काम करतात ते सर्व भास्करबुवांची सेवा म्हणून करतात। त्यांच्या पत्नी शैला दातार आता गातील। शैला दातारांचं गाणं आणि सुधीरचं गाणं दोघांचंही गाणं स्वामीजींना अतिशय प्रिय होत आणि आपल्या सगळ्यांना आठवत असेल की अनेक वेळेला स्वामीजींकडे येऊन तुम्ही गायलात आणि स्वामीजींना तुम्ही फार आनंद दिलेला आहे।
स्वामीजी फार मोठे होते, ते इतकी मोठी विभूती होती। मी मुद्दाम सांगते की आम्ही अध्यात्मातले म्हणजे मला अजिबात आवड नाही, अजिबात अध्यात्माची आवड नाही। ध्यानाला बसणं तर मला जमतच नाही, पण मी ते मला म्हणले ध्यानाला बस मी सांगायच्या ध्यान नका हो करायला सांगू, पण मी असं बोलू शकत होते, त्यांच्या प्रेमाने ऐकून मला गायला लावत होते। मला त्यांचं जास्त आणि आता ते जास्त जाणवत की आपण कोवड्या मोठ्या माणसाला पण सांगत होतो की मला ध्यान जमणार नाही मी गाणं म्हणते, म्हणजे फारच मोठे होते ते।
स्वामीजींनी तुम्हाला तुम्ही जसे होतात तसं फार प्रेमाने स्वीकारलेलं
खूप बरोबर।
आणि तुम्ही तसे गाणं आवडतं आणि ध्यान आवडत नाही असं म्हणत होतात, पण जे तुमच्या प्रकृतीनुसार तुम्ही ते सांगत होतात, पण स्वामीजींना अशी एक स्वामीजींनी एक प्रयोग केला की असा की गायक आणि परमार्थी असं कोणी निर्माण होतं का, असा एक प्रयोग स्वामीजींनी प्रयत्न केला। त्या प्रयत्नांमध्ये तुम्ही 5-6 वर्ष त्यांना साथ दिली, पण तुमचं जीवन कार्य जे होतं त्या बाजूला तुम्ही वळला।
पण ते जेव्हा गायला बोलवायचे तेव्हा म्हणजे आम्ही नाही म्हणू शकत,
फार फार प्रेमाने येत असत, फार प्रेमाने येत असत आणि खूप मोठमोठ्या गायकांना त्यांनी
आणलं आणि माझ्या धाकट्या भावासारखे आहेत, त्यामुळे तुमच्याही अधिकारा मी डावलू शकत नाही।
सकाळी मुंबईला जाणं होतं माझं, मला म्हणले संध्याकाळी टिळक स्मारक मंदिरला खाली तेव्हा कार्यक्रम त्यांचा असायचा, मला म्हणले संध्याकाळी तुला गायला यायलाच पाहिजे, तर मी दुपारी म्हणजे गाणं 11:30-12 वाजेपर्यंत झालं माझं आणि 2:45 जी डेक्कन एक्सप्रेस का काहीतरी गाडी असते त्यांनी येऊन मी परस्पर टिळक स्मारक मंदिर मध्ये 7:45 येऊन आलो, तसाच मी गायला बसलो, कपडे सुद्धा तसेच ठेवले होते।
तुमच्यासारखी मंडळी नातेवाईक आहेत याचा मला अभिमान वाटतो।
थोडा मोठा कर माझं मला थोडं ऐकू येतं थोडं
बैसता निद्रे ना जवेले
बसता निद्र नागवेले कीर्तने बसता कीर्तने बसता कीर्तने बसता कीर्तने बसता निद्र नागवेले मन माझे गुंतले मन माझे गुंतले मन माझे गुंतले विषय सुखा अमृताहुनी गोड अमृताहुनी गोड नाम तुझे देवा नाम तुझे देवा हरिदास गर्गति हरि नाम कीर्ति हरिदास गर्गति हरिदास गर्गति हरिदास गर्गति हरि नाम कीर्ति हरिदास गर्गति केशवा
अमृताहुनी गोड आधी आजच्या बेंचसाठी सावळाचा रंग तुझा म्हणणार आहे, त्यांनी मला सांगितलंय म्हणायला, त्यामुळे मी त्यांचं आधी ऐकणार आणि मग आगोंदळ. मला तीनच गाणी म्हणायला वेळ आहे, परत पुढच्या वेळ बोलवलं की मग. सावळाच रंग तुझा पावसाळी नभा परी आणि नजरेत तुझा वीज खेळते नाचरी सावळाच रंग तुझा चंदनाच्या बना परी आणि नजरेत तुझा नाच खेळती विखारी सावळाच रंग तुझा रंग तुझा सावळाच गोकुळीच्या कृष्णा परी गोकुळीच्या कृष्णा परी आणि नजरेत तुझा आणि नजरेत तुझा नित्य नादते पावरे नित्य नादते पावरे सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा माझ्या मनी झाकळतो 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 आणि नजरेचा चंद्र पाहू केव्हा उगवतो पाहू केव्हा उगवतो पाहू केव्हा उगवतो आ सावळाच रंग तुझा आणि नजरेत तुझ्या झालो गडी बंदीवान झालो गडी झालो गडी बंदीवान झालो गडी बंदीवान सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा सावळाच रंग तुझा
परब्रह्म निष्काम तो हा परब्रह्म
गौरीया घरी गौरीया घरी तो हा गौरीया घरी तो हा गौरीया घरी वाक्या वाळे अंधु कृष्णा वाक्या वाळे अंधु कृष्णा नवनीत चोरी वाक्या वाळे अंधु कृष्णा नवनीत चोरी म्हणते गौळणी म्हणते गौळणी हरिचे पाऊले धरा हरिचे पाऊले धरा हरिचे पाऊले धरा रांगत रांगत ये तो हरिहाराज मंदिरा रांगत रांगत ये तो हरिहाराज मंदिरा लपत छपत ये तो हरिहा लपत छपत लपत छपत लपत छपत ये तो हरिहा राजभुवनी नंदा सीता कुनिहा पण बैसे सुभासनी नंदा सीता कुनिहा पण बैसे सुभासनी सापडना देवारी सापडना देवारी यासी बांधा दाव्याने यासी बांधा दाव्याने सापडला देवारी हो सापडला देवारी सापडला देवारी हो सापडला देवारी 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 यासी बांधा दाव्यानी बांधा दाव्यानी शंख चक्र गदा पद्मधर शारंग पाणी बहुता कष्ट बहुता पुण्य बहुता कष्ट बहुता पुण्य जोडलो देवा बहुता कष्ट बहुता पुण्य जोडलो देवा अनंत पवाडे तुमचे नकळती मावा हो नामा म्हणे केशवा हो नामा म्हणे केशवा Ah
समाधान व्हायचंय तू म्हणालीस तसं पुन्हा बोलवल्यावर पुन्हा अभंग पुन्हा बोलवल्यावर पुन्हा वेगळे अभंग
नाट्य संगीत वेगळे काहीतरी चांगलं म्हणून जे आमच्या गुरुंकडनं छान छान मिळालं
निश्चित
परमेश्वर कृपेनी स्वामी कृपेनी
निश्चित मला असं वाटतं की योग देखील परत परत जीवनात येतात कशाही तऱ्हेने काही काळ संगीताला पूर्णपणाने वाहून घेतल्यानंतर आणि त्याच्यामध्ये जे मिळवायचं होतं ते मिळवल्यावर तुमचा संकल्प पूर्ण झाल्यानंतर परत तुम्ही स्वामीजींकडे आलात आता परत असंच तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा मी बोलवीनच अर्थात तसं तुम्ही जरूर यायचं आहे खरं म्हणजे सुधीर आणि शैला बाबू आणि शैला हे दोघेही स्वामीजींचे अनुग्रहित आहेत, त्यामुळे एक तऱ्हेने आपल्या गुरुगृही त्यांचं गुरुग्रह भास्करबुवांचंच आहे, पण पारमार्थिक अंगानी असणाऱ्या अशा एका गुरुगृही तुम्ही तुमच्याच घरी आलात. मी या चौघांचा एक ऋण म्हणून किंवा कृतज्ञता म्हणून सत्कार करू इच्छितो. सर्वप्रथम हार्मोनियमवर शैलाताईंना अत्यंत सुरेख साथ देणारे श्रीयुत जयंत साने. बरं झालं मी आला. श्रीयुत समीर कुंटांबेकर, समीर आणि शिल्पाचं नाव देखील मोठं आहे. समीरची पत्नी आणि सुधीर शैलाची मुलगी शिल्पा ही देखील गाते सध्या. तिचे कार्यक्रम खूप मोठ्या प्रमाणात होतात. श्रीधर फडक्यांबरोबर ती गाते. समीर ही अत्यंत फार सुंदर साधली आहे. सद्भक्त सुधीर दातार, सद्भक्त सौ शैला दातार, पण अजून एक हा दिवाळीचा कार्यक्रम आहे, थोडासा हलका फुलका आणि आनंदाचा असा आपण साजरा करतो. नेहमी तुम्ही माझ्याकडून अगदी गंभीर आवाजात मन मना भव मदभक्त अशा प्रकारे ऐकत असता. आज प्रवचन करण्याचा माझा हेतू विचार नाही. सद्भक्त विलासचा आज आपण सत्कार करणार आहोत. विलास 1985 साली अशा करता की विलासची 61 देखील पूर्ण झाली. पंच्याऐंशी साली आपलं केंद्र प्रथम जेव्हा सुरू झालं तेव्हा रामाच्या मंदिरामध्ये पुजारी असलेल्या विलासला स्वामीजींनी सांगितलं की तू ध्यान मंदिरामध्ये पूजा करायचीस आणि ध्यान मंदिराच्या किल्ल्या विलासकडे स्वामीजींनी दिल्या. 25 वर्ष पूर्ण झाली. अतिशय सातत्याने सेवा मूर्ती म्हणून विलासनी आपल्या इथं काम केलं. विलासचं जे आधीचं जीवन होत ते अतिशय वेगळ्या पद्धतीने असं गेलं. शुक्रवार पेठेमध्ये एक प्रकारे उधळलेलं किंवा कसं तरी जगायचं असं आयुष्य विलास स्वामीजींकडे येईपर्यंत जगला. आणि त्यानंतर त्याला खरी लय प्राप्त झाली. आपली जी केंद्र 85 सालापासून आजपर्यंत प्रत्येक केंद्र ज्या प्रकारे नियमाने चालू आहे त्याच्यामध्ये विलासचा सर्वात मोठा सहभाग आहे. असं कधीही झालं नाही की विलास केंद्रात आला नाही. केंद्राची सगळी तयारी, साफ सफाई, स्वच्छता, इथपासून प्रत्यक्ष केंद्रामध्ये प्रार्थना घेणं, या सगळ्या गोष्टी विलासने आतापर्यंत अत्यंत उत्तम रीतीने केल्या. विलास ही कृतज्ञता आहे. आतापर्यंत तू जे काही काम केलंस, सेवा केलीस, त्याकरता आपण विलासचा सत्कार केला. खरं म्हणजे 6 नोव्हेंबरला विलासचा वाढदिवस असतो. 60 वर्ष पूर्ण झाली मागच्या वर्षी 6 नोव्हेंबरला. आज 7 नोव्हेंबर आहे, म्हणजे कालपर्यंत त्याची 61 साजरी करायला पाहिजे होती. ती आपण आज दिवाळीच्या या शुभ दिवशी साजरी करतो आहोत. त्याला खरं म्हणजे 61 पूर्ण झालं काल. जीवनामध्ये असत असत पुष्कळ आहे. असत म्हणजे विनाशी, जडत्व असं खूप भरून राहिलेलं आहे. खऱ्या असताचं उदाहरण आपलं शरीरच आहे, आपला देहच आहे. देह हा विनाशी आहे. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी चव हे सरे, असं ज्ञानेश्वर महाराज देहाबद्दल बोलतात. ज्याला आपण मी असं म्हणतो आणि आपला असा म्हणतो, तो देह टिकणारा नाही. जसा देह विनाशी आहे तसं जगत देखील अत्यंत जड आहे आणि विनाशीच आहे. आज सकाळी उमललेलं फूल संध्याकाळी निर्माल्य होतं आपल्याला कळत नाही, कारण उद्या परत एक फूल उमललेलं असतं. पण जगतामध्ये देखील विनाश सतत चालू आहे आणि जन्मही सतत चालू आहे. बृहदारण्यक उपनिषदामध्ये असतो मा सत गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर मा अमृतम गमय, अशी प्रार्थनाच केलेली आहे. या असताकडून सत कड सत्याकडं मला तू घेऊन जा, परमात्म्याला प्रार्थना केलेली आहे. तमसाकडून मला ज्योतीकडं किंवा प्रकाशाकडं घेऊन जा, अशी प्रार्थना केलेली आहे. आणि मृत्यूच्या भावनेतून अमृताकडं घेऊन जा, अशी प्रार्थना केलेली आहे. तमस अर्थात अंधकार किंवा अज्ञान, देहबुद्धी हेच अज्ञान आहे. असत अथवा तमस अथवा मृत्यू या तिन्ही एकच गोष्टी आहेत. आणि सत अथवा ज्योती अथवा अमृत या त्याच्या दुसऱ्या बाजूच्या एकच अशा गोष्टी आहेत. सत याचा अर्थ अविनाशी, शाश्वत. या सत शब्दातच चैतन्याचा देखील खरं म्हणजे समावेश आहेच. आपलं जीवन हे देहाचं जीवन मृत्यूकडे नेत असताना अजून एक जीवन आपल्यापाशी आहे याची आठवण आपण विसरलेले असतो, ते म्हणजे आत्म्याचं जीवन. नांतः प्रज्ञम न बहि प्रज्ञम नो भयत प्रज्ञम न प्रज्ञम ना प्रज्ञम. उपनिषद फार उलट सुलट आत्म्याबद्दल सांगतं. अदृष्टम अव्यवहार्यम अव्यपदेशम, एकात्म प्रत्यय सारम शांतम शिवम अद्वैतम चतुर्थम मन्यते स आत्मा स विज्ञेय तो शांत स्वरूप आहे म्हणून आपल्याला शांतीची ओढ आहे. तो आनंद स्वरूप आहे म्हणून आपल्याला आनंदाची ओढ आहे. तो आनंद स्वरूप नसता तर आपल्याला आनंद हवा असं वाटलं नसतं. आपलं मूळ स्वरूपच शांतीचं आहे प्रेमाचं आहे. ज्ञानेश्वर महाराज तेथ प्रियाची परम सीमा तो भेटे माऊली आत्मा असं म्हणतात. प्रिय वस्तूची देखील परम सीमा असा तो आहे. बृहदारण्यक उपनिषद असं म्हणत की तदैत प्रेयः पुत्रात ते आत्मतत्व पुत्रापेक्षा देखील अधिक प्रिय आहे. प्रेयो वित्तात ते वित्तापेक्षा देखील धनापेक्षा देखील अधिक प्रिय आहे. धन येईल जाईल पण मी असलं पाहिजे असं आपल्याला वाटतं. ते जास्त प्रिय आहे धनापेक्षा. प्रेयोन्यस्मात सर्वस्मातम आणि कोणापेक्षाही दुसऱ्या कोणापेक्षाही ते अधिक प्रिय आहे. अतरतरम यदयम आत्मा हा आत्मा हा आत असणारा अंतरतर असा आहे. सर्वात आत सर्वात जवळचा असा तो आहे. ते असं म्हणतात की स आत्मानमेव प्रियम उपासी त्या आत्म्याचीच प्रिय म्हणून उपासना करावी. आपण देहाची प्रिय म्हणून उपासना करतो अथवा देह संबंधितांची प्रिय म्हणून उपासना करतो. घराची प्लॉटची कुत्र्याची कोणी कोणी कुत्र्याचा देखील इन्शुरन्स काढतात प्रिय म्हणून उपासना करतो करतात तर कोणी अन्य कशाची कशाची प्रिय म्हणून उपासना करतात. पण उपनिषद असं म्हणतो की त्या आत्म्याचीच प्रिय म्हणून उपासना करावी. तो प्रिय आहे पण तो प्रिय आहे हे जाणून त्याच्यापेक्षाही अधिक प्रिय असं काही ठेवू नये. मनोधारणा अशी ठेवावी. ते असं म्हणतात की सय आत्मानमेव प्रियम उपासते जो आत्म्याची प्रिय समजून उपासना करतो. नही अस्य प्रियम प्रमायुकम भवती त्याचं प्रिय कधीही नाहीस होत नाही. त्याचं प्रिय त्याच्याजवळ नेहमीच कायम राहत. मात्र देहाला आत्मा समजू नये. देह संघाताचा जो अधिष्ठाता आहे ज्याच्यावर देह चालतो बोलतो हलतो अशी जी मूळ सत्ता आहे जाणीवरूप त्याला आत्मा समजून त्याची प्रिय म्हणून उपासना करावी. पुढे हे उपनिषद असं म्हणत की या देह संघाताचा अधिष्ठान आत्माच खरं म्हणजे ब्रह्मा आहे. या बृहदारण्यक उपनिषदातच अहम ब्रह्मास्मी हे महावाक्य आलेलं आहे. ते असं म्हणतात की ब्रह्मवा इदम अग्रे आसीत पूर्वी म्हणजे हे सर्व विश्व निर्माण होण्याच्या आधी ब्रह्मच एक एकमात्र होत आणि या ठिकाणी दुसरं काहीही नव्हतं. तद आत्मानमेव आवेत त्यांनी त्या ब्रह्माने आपल्या स्वतःला जेव्हा जाणलं तेव्हा तो अहम ब्रह्मास्मी इति असं म्हणाला. मी ब्रह्म आहे असं ब्रह्माने आपल्या स्वतःला जाणलं. तसं आत्मा असलेल्या आपण मी ब्रह्म आहे असं आपल्याला जाणावं असं हे उपनिषद म्हणतं. हे उपनिषद असं म्हणत की आज सुद्धा मी ब्रह्म आहे असं जो जाणतो तो सर्व काही होतो. त्याच्या अकल्याणाला देवही असमर्थ असतात. कारण अकल्याण करू इच्छिणाऱ्याचाही तो आत्मा होतो. म्हणून जीवन सर्वांगानी जगत असताना देहाचं इंद्रियाचं मनाचं असं जीवन जगत असताना आणि सुखाने संसार आदी करत असताना काही आत्मविचार जरूर करावा, कारण जीवन हे नाशाकडे चाललेलं असतं. प्रत्येकाचं वय वाढतं, प्रत्येकाचं जीवन संपतं एक ना एक दिवस. असं असल्यामुळं आपलं मूळ स्वरूप जाणून त्या स्वरूपाला प्राप्त होणं हे जीवनात आधी कर्तव्य आहे, इति कर्तव्य आहे. याच्यापेक्षा अन्य काही कर्तव्य जीवनामध्ये असतीलही, पण सर्वात वरिष्ठ कर्तव्य आपण आपल्याला जाणणं अथवा स्वरूप दर्शन घेणं, स्वरूप बोध प्राप्त करून घेणं हेच जीवनाचं इति कर्तव्य आहे. आपण सर्वजण आपल्या आपल्या तऱ्हेने आपल्या आपल्या शक्तीबुद्धीप्रमाणे यथाशक्ती असं मी म्हणेन हे जाणण्याचा प्रयत्न करतो आहोत. सर्व संतांच्या कृपेनी, ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनी, स्वामीजींच्या कृपेनी आपली ही इच्छा पूर्ण होवो अशी स्वामीजींकडे मी प्रार्थना करतो. एक 5 मिनिटं आपण नाम घेऊ आणि मग आपला कार्यक्रम संपेल. नारायणा नारायणा गोविंद गोपाल नारायणा 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 गोविंद गोपाल नारायणा. आपल्या हृदयाच्या ठिकाणी लक्ष, हृदय भूमी शांत आहे, निर्विचार आहे, निष्काम आहे, त्या ठिकाणी पंढरीनाथांना पाहू. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण, नाही रूप वर्ण गुण जेथे तो हा श्रीहरी पाहिला विटेवरी, त्या श्रीहरीला पाहू हृदयामध्ये. नारायणा नारायणा गो गोपाल नारायण. नारायण
गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण 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 गो हृदयस्थ पंढरीनाथांकडे लक्ष आहे. पंढरीनाथांच्या कृपेचा स्पर्श हृदयाला होतो आहे. शांतीच्या रूपाने, प्रेमाच्या रूपाने गोविंद गोपाल नारायण गोविंद गोपाल नारायण
होऊनी कृपाळ भार घेतला सकळ, तुची चालविसी माझे भार सकळ ही ओझे, देह तुझ्या पायी ठेवूनी झालो उतराई, काया वाचा मने तुका म्हणे तुझे नेणे, मोठ्या भाग्यवशात आपण चरणांशी आलो, अशी खरी भावना धरू की त्याने कृपाळू होऊन आपला सगळा भार उचललेला आहे, तोच आपलं सगळं ओझ वाहतो आहे, त्याच्या चरणी देह ठेवून तुकाराम महाराज म्हणतात तसं आपणही उतराई होऊ, काया वाचा मने तुका म्हणे तुझे नेणे, असं आपल्याही जीवनात घडो. हरी होतच. हरी हरी बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर.